नमस्कार, उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोता, आपण आमचे कार्यक्रम ऐकत असता त्याद्वारे आपणास परमेश्वराविषयी त्याच्या वचनाविषयी माहिती मिळत आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या पत्राद्वारे सुद्धा आपले विचार प्रकट करत असता, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. श्रोता, कुणीतरी म्हटलं आहे की जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. याच जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वता नाही. कधी काय होईल हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. परंतु जो मनुष्य परमेश्वराला ओळखत असतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याचं जीवन हे एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं. त्याच्या जीवनात सदैव शांती, समाधान आणि आनंद असतो. त्याच परमेश्वराच्या वचनातून बायबलच्या योना नावाच्या पुस्तकातील वचनांद्वारे आपल्याशी बातचीत करणार आहेत श्रीमती रोशना पीटर. परमेश्वराचं जिवंत वचन ऐकण्या अगोदर हे सुंदरसं गीत ऐकूया आणि आपल्या मनाची तयारी करूया.
श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योनाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि योनाच्या पुस्तकाचा परिचय मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही करून घेतला आणि थोडा अधिक परिचय आज आम्ही करून घेणार आहोत. श्रोत्यांनो, ह्या पुस्तकामध्ये सहा वैशिष्ट्यपूर्ण विषय हाताळण्यात आलेले आहेत जे योनाच्या पुस्तकात नोंदले आणि सांगितलेले आहेत, ज्यामुळे हे पुस्तक आज आमच्या काळासाठी फार उपयुक्त आहे. पहिली गोष्ट, पहिला विषय जो हाताळण्यात आला आहे तो आहे, हे जुन्या करारातील एक असे पुस्तक आहे जे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला मांडते. ख्रिस्ती विश्वासाच्या सर्व महान सिद्धांतांना जुन्या करारातील काही पुस्तकात मांडण्यात आले आहे. उदाहरणार्थ, निर्गमचे पुस्तक सुटका दर्शविते. त्यात जे पापी ख्रिस्ताकडे येतात त्यांना पापापासून सुटका मिळते हे दर्शविण्यात आले आहे. रुथच्या पुस्तकात सुटकेची प्रणय कथा आहे, सुटकेची प्रेमाची बाजू आहे. एस्तरच्या पुस्तकात तरतुदीची अर्थात ईश्वरी कृपेची प्रणय कथा आहे. योबाच्या पुस्तकात मला वाटतं पश्चाताप शिकवण्यात आलेला आहे. आपण जुन्या करारातील पुस्तकांना वाचले तर आपणाला कळेल की त्यात आमच्या विश्वासाचे महान सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. योनाचे लहानसे पुस्तक प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी शिकवते आणि सांगते. जर हे पुस्तक प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी शिकवित नाही, जो ख्रिस्ती विश्वासाचा महान सिद्धांत आहे, तर मग जुन्या करारात कुठल्याही पुस्तकात पुनरुत्थान सांगण्यात आलेले नाही. फक्त ह्या कारणासाठी मी म्हणेन की हे फार वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. दुसरा जो विषय हाताळण्यात आलेला आहे तो आहे, योनाचे पुस्तक शिकवते की तारण कर्माद्वारे नाही, तर जो विश्वास पश्चाताप निर्माण करतो त्याद्वारे आहे. हे पुस्तक सनातनी यहुदी प्रायश्चिताच्या महान दिवशी वाचतात. देवाकडे जाण्याचा मार्ग आम्ही केलेल्या धार्मिक कृत्यांद्वारे नाही, तर प्रभूद्वारे आमच्या बदल्यात देण्यात आलेल्या बलिदानाच्या रक्ताद्वारे आहे. योनाच्या पुस्तकातले सगळ्यात महत्वाचे विधान दुसऱ्या अध्यायामध्ये मांडण्यात आले आहे. योनाचे पुस्तक दुसरा अध्याय आणि नवव्या वचनामध्ये हे विधान आहे की तारण परमेश्वरापासून होते. तो तारणाचा जनक आहे. त्याने आमच्या तारणाची महान इमारत उभारली आहे. तो शिल्पकार आहे. या पुस्तकाचा तिसरा महान उद्देश देवाचा कृपेचा उद्देश निष्फळ होऊ शकत नाही हे दाखविणे आहे. योनाने निन्वे ह्या ठिकाणी जाण्यास नकार दिला, परंतु तरी सुद्धा परमेश्वर निन्वे ह्या ठिकाणी आपला संदेश पोहोचविणार होता. चित्तवेधक गोष्ट म्हणजे ह्या विशिष्ट घटनेत योना निन्वे देवाचा साक्षीदार म्हणून जाणार होता. त्याला माहीत नव्हते की तो त्या ठिकाणी जाणार आहे, परंतु तो गेला. चौथे जे महान सत्य ह्या पुस्तकात सापडते ते म्हणजे आमच्या विश्वासाच्या उणीवतेमुळे, अप्रामाणिकतेमुळे देव आम्हाला दूर करीत नाही. तो तुमचा उपयोग करून घेणार नाही, परंतु तो तुम्हाला टाकून देणार नाही. फुटबॉलच्या मॅचमध्ये तुम्ही कदाचित पाहिले असेल की मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा बेंचवर बसणारे खेळाडू अधिक असतात. जो खेळाडू टीमला काही फायदा करून देऊ शकेल त्यालाच मैदानावर खेळण्याकरिता बोलावल्या जाते. जर तुम्ही व मी अप्रामाणिक आहोत तर देवबाप आम्हाला बेंचवर बसायला सांगेल, परंतु आम्ही अद्यापही गणवेश घालून आहोत. तो आम्हाला बाहेर काढणार नाही, टाकून देणार नाही. जेव्हा कधी आम्ही जीवनातील खेळात येऊ इच्छितो व त्याची इच्छा पुरी करू इच्छितो तेव्हा तो तसे करण्यास आम्हाला परवानगी देतो. नंतर पाचवे जे सत्य आहे ते हे आहे की परमेश्वर चांगला व कृपाळू आहे. योनाचे पुस्तक चौथा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये संपूर्ण पवित्र शास्त्रातील देवाचे फार स्पष्ट असे चित्र आम्हाला दिसते. योनाचे पुस्तक चौथा अध्याय आणि दुसरे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही. म्हणूनच मी तारशीसास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. श्रोत्यानो, जुन्या करारात देवबाप क्रोध करणारा देव दर्शविला आहे आणि नवीन करारात त्याला प्रेमी परमेश्वर असे दर्शविण्यात आले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. योनाच्या पुस्तकात तो बदला घेणारा ईश्वर नाही. नंतर सहावी आणि जी महान शिकवण आहे ती म्हणजे देव गैरयहुद्यांचा सुद्धा देव आहे. जेव्हा देवाने अब्रामाला निवडले तेव्हा त्याने गैरयहुद्यांना म्हटले, मी तुम्हाला मानव जातीमध्ये जे पाप शिरले आहे त्यामुळे काही वेळासाठी सोडणार आहे. मानव आणि राष्ट्राद्वारे मी तुमच्यासाठी तारण उपलब्ध करून त्यांच्यावर जगात एक तारणारा आणणार आहे. आता संपूर्ण मानव जातीसाठी देवाजवळ तारण आहे. रोमकरासपत्र 3 आणि 29 वचन योनाच्या पुस्तकावर लिहिले आहे. पॉल म्हणतो, किंवा देव केवळ यहुद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो आहे. योनाचे पुस्तक प्रकट करते की जुन्या करारात सुद्धा देव गैर यहुद्यांना परराष्ट्रीयांना विसरला नव्हता. जर तो रहाबसारख्या वेशास्त्रीला वाचविण्यास तयार होता, असेरियाप्रमाणे क्रूर अमानुष राष्ट्राला आणि निनवे येथे राहणाऱ्या लोकांना त्यांना वाचविण्याकरिता तयार होता, तर मी आपणाला सांगू इच्छिते की देवबाप प्रत्येक पापी व्यक्तीला वाचविण्याच्या कार्यात व्यस्त आहे. आज तो प्रत्येक पापी व्यक्तीची वाट पाहत आहे आणि म्हणूनच तो प्रत्येकाला संधी देत आहे. काही लोक प्रश्न करतात की 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि तुम्ही म्हणता की तो आपल्या लोकांना घेण्याकरिता वापस येणार आहे. 2000 वर्षे झालीत परंतु अजूनही तो आला नाही, असे का? श्रोत्यानो, त्याच्याकरिता 1000 वर्षे एका दिवसासारखी आणि एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. त्याची हीच इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये परंतु प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे सार्वकालिक जीवन ख्रिस्ताच्या द्वारेच आपणाला प्राप्त होऊ शकते, कारण तो म्हणतो, माझ्याशिवाय पित्याजवळ कोणीच जाऊ शकत नाही. मग आपण कितीही प्रयत्न करा, कितीही आपल्या शरीराला यातना द्या, दुसरा कुठलाच मार्ग नाही. अनेक लोक हा सिद्धांत मांडतात की वेगवेगळे मार्ग आहेत परंतु ठिकाण एकच आहे. नाही श्रोत्यानो, जर आपणाला उचित ठिकाणी जायचे आहे तर त्याकरिता एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आता आपण ह्या पुस्तकाची रूपरेषा पाहूया. योनाच्या पुस्तकाचे अध्ययन करण्यास 2 मार्ग आहेत. एक आहे जो फार लोकप्रिय आहे, ज्याला अधिकतर अभ्यासक वापरतात, आणि तो म्हणजे योना व पौलाच्या जीवनातील साधर्म्य. पौल आणि योना दोघेही परराष्ट्रीयांसाठी मिशनरी होते. दोघांनाही समुद्रात फेकण्यात आले. दोघांनीही जहाजातील नाविकांना साक्ष दिली. दोघांनाही त्या नाविकांना मृत्यूपासून वाचविण्याकरिता उपयोगात आणण्यात आले. अजूनही काही लक्षात घेण्यासारख्या ठळक तुलनात्मक गोष्टी आहेत, ज्यांना काळजीपूर्वक केलेल्या अध्ययनात आपण पाहणार आहोत. रोमचा पौलाचा प्रवास, ज्याला मी मिशनरी फेरे समजते, पौलाच्या एकूण 4 मिशनरी फेऱ्या झाल्यात. योनाच्या पुस्तकातील 4 अध्याय योनाच्या 4 मिशनरी फेऱ्यात विभागल्या जाऊ शकतात. पहिली यात्रा माशाच्या पोटात, दुसरी कोरड्या भूमीवर, तिसरी निनवेत आणि चौथी त्याला देवाच्या अंतकरणाजवळ जी घेऊन आली ती होती. ह्या पुस्तकाचे हे फार चांगले व विश्वासार्ह विभाजन आहे, परंतु त्यामुळे माझे समाधान झाले नाही. पौलाशी तुलना न करता मी ह्या पुस्तकाची रूपरेखा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोत्यांनो, प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापेक्षा ह्या पुस्तकाची रूपरेषा तयार करणे मला फार कठीण गेले. योनाच्या पुस्तकाची रूपरेषा तयार करण्याचा माझ्याजवळ अजून एक मार्ग आहे, व तो कसा ते मी आपणाला सांगू इच्छिते. योनाच्या पुस्तकाची रूपरेषा आपण वेळापत्रकाद्वारे सुद्धा बनवू शकतो. वेळापत्रकात तीन महत्वाच्या गोष्टी असायला हव्यात. पहिली गोष्ट वेळ आणि स्थान. जसे आगगाडी सुटण्याची वेळ व कोणत्या ठिकाणाहून ती जात आहे ते ठिकाण माहीत असणे आवश्यक असते. दुसरी, ती आगगाडी कोणत्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणाचे नाव. आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटी त्या ठिकाणी पोहोचण्याची तिची वेळ. म्हणून योनाच्या पुस्तकाकडे जर आम्ही ह्या वेळापत्रकानुसार पाहिले तर ह्या गोष्टी ह्या पुस्तकाची रूपरेषा होतील. पहिला अध्याय इस्रायलला सोडणे, अर्थात सामरिया किंवा गेत हॅपरला सोडून त्याला निनवेला जायचे होते, परंतु तो निनवेला न जाता माशाच्या पोटात येऊन पोहोचला. दुसऱ्या अध्यायामध्ये माशाच्या पोटातून त्याला निनवे ह्या ठिकाणी जायचे होते, परंतु तो कोरड्या भूमीवर येऊन पडला. नंतर तिसऱ्या अध्यायामध्ये कोरड्या भूमीवरून निनवे ह्या ठिकाणी जाण्यास तो निघाला आणि निनवे ह्या ठिकाणी पोहोचला. चौथ्या अध्यायामध्ये निनवेमध्ये जाऊन तो तुंबीच्या वेलीखाली जाऊन बसला आणि नंतर परमेश्वराच्या हृदयात त्याला स्थान प्राप्त झाले. ही रूपरेषा आपण लक्षात ठेवावी जेव्हा आम्ही योनाच्या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. आता श्रोत्यांनो, पहिल्या अध्यायाची सुरुवात आम्ही करीत आहोत. ह्या ठिकाणी योनाला पाचारण आणि त्याला सोपवण्यात आलेली कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. योनाचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं. योनाचे पुस्तक पहिला अध्याय पहिले वचन. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की योनाची ओळख एक संदेष्टा आणि अमित्तयाचा पुत्र अशी करून देण्यात आली आहे. योना एक ऐतिहासिक चरित्र होता. याचा पुरावा मिळविण्यासाठी परिचय वृत्तांत पहा. आता दुसऱ्या वचनात काय सांगितलेले आहे? उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. हे निनवेला जाण्यासाठी योनाला देवाने केलेले पाचारण व कामगिरी आहे. निनवे शहराला मोठे शहर म्हणण्यात आले आहे. ते अशुर देशाची राजधानी असून तैग्रीस नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भूमध्य समुद्रापासून 650 किलोमीटर अंतरावर वसलेले होते. त्या काळचे जागतिक सत्ता असलेले हे राष्ट्र होते. नंतर आम्ही ह्या शहराच्या विस्ताराविषयी पाहणार आहोत, कारण ह्या पुस्तकात दोन वेळा पुन्हा त्याविषयी सांगण्यात आले आहे. श्रोत्यांनो, हे फार मोठे शहर होते, पण दुष्टाईच्या बाबतीत सुद्धा मोठे होते. त्याची दुष्टता इतकी अधिक होती की ते देवाच्या दृष्टीत आले व देवाने आता निश्चय केला आहे की तो त्या शहराचा न्याय करेल. जर ते पश्चाताप करून देवाकडे पुन्हा वळतील तर देव त्यांना वाचवेल, अन्यथा तो त्यांच्यावर आपला न्याय प्रकट करणारा होता, त्यांचा नाश करणार होता. तिसरं वचन पहा. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तर्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. श्रोत्यांनो, योना गथहेफर जे इस्रायलच्या उत्तर राज्यातील होते, येथील आपले घर सोडून देवाच्या पाचरणाला व कामगिरीला प्रत्युत्तर देण्याकरिता निघाला. आपणाला वाटेल की तो निश्चितच निनवे येथे जात आहे. योनाला निनवेला जाण्याकरिता पूर्व दिशेला जायला हवे होते. तिकडे न जाता तो फार विचित्र गोष्ट ह्या ठिकाणी करीत आहे. तो याफोस या ठिकाणी जातो व जहाजाचे तिकीट विकत घेऊन तार्शिशला जाणाऱ्या जहाजात जाऊन बसतो. तार्शिश हे शहर फिनिशियन्सनी स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावर वसवलेले शहर होते. योनाचे माशाच्या पोटात असणे याहीपेक्षा अधिक मोठी समस्या आता आमच्या समोर आहे. योनाच्या पुस्तकात मासा समस्या नाही श्रोत्यांनो, तर योना समस्या आहे. देवाने त्याला निनवेला जाण्याकरिता सांगितले, पण त्याऐवजी तो तर्शिशला जाण्यासाठी तिकीट विकत घेतो. परमेश्वर त्याला पूर्वेला जाण्यास सांगतो. योना देवाची आज्ञा न पाळण्याचे ठरवतो आणि पश्चिमेला जातो. साहजिकच प्रश्न हा उद्भवतो की योनाने असे का केले. त्यासाठी अनेक स्पष्टीकरणे आहेत. पहिले जे स्पष्टीकरण आहे ते आहे, योना निनवेच्या लोकांचा द्वेष करीत होता व त्यांचा बचाव व्हावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. त्या द्वेषासाठी आधार सुद्धा होता. प्राचीन जगातील अश्शूरी राष्ट्र फार क्रूर व भयंकर राष्ट्रांपैकी एक राष्ट्र होते. सर्व लोक त्यांना भीत असत, त्यांची दहशत बाळगत असत. ते लोकांचा छळ करण्याकरिता फार क्रूर अशा पद्धतींचा उपयोग करीत असत आणि बंदी करून आणलेल्या लोकांकडून सहज रीतीने माहिती मिळवित असत. ते करीत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे ते त्या व्यक्तीला वाळवंटातील रेतीकडे नेत असत आणि त्या व्यक्तीला मानेपर्यंत जमिनीत पुरीत असत. त्याचे फक्त डोकेवर असे, बाकी शरीर आत मातीमध्ये पुरलेले असे. मग त्याच्या जिभेतून चमड्याचा पट्टा ते घालीत असत आणि त्याला मरण्यासाठी त्या सूर्याच्या उष्णतेत तडफडत सोडून देत असत. असं म्हणतात की मरण्यापूर्वी ती व्यक्ती पागल होत असे. ते करीत असलेल्या गोष्टींपैकी ही एक लहानशी गोष्ट आहे जे अश्शूरी लोक करीत असत. एका सैनिक दलाच्या रूपात अश्शूरी फार अस्वाभाविक पद्धतीने जात असत. अश्शूरी सैन्याच्या हळू पुढे जाण्याच्या सवयीमुळे बाबिलोनला त्यांच्यावर कब्जा करणे सोपे गेले हे एक कारण आहे. ते त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेत व त्यामुळे त्यांच्या सैन्य दलात फार कमी अनुशासन असे. ते एका समूहाच्या रूपात फिरत असत. त्यांचा अव्यवस्थितपणा त्यांच्या विरुद्ध बाधा बनला हे फार स्पष्टपणे दिसते. तरीसुद्धा असं म्हणतात श्रोत्यांनो की जेव्हा ते टोळांच्या धाडीप्रमाणे येत तेव्हा लोक इतके घाबरून जात की त्यांच्या हातात पडण्यापेक्षा गावच्या गाव सर्व लोक आत्महत्या करणे पत्करीत असत. आपणाला दिसेल की आजूबाजूचे कोणीच त्यांना पसंत करीत नसे, इतके ते क्रूर आणि भयंकर लोक होते. आपणाला हे सुद्धा माहीत आहे की ह्यावेळी अश्शूरी इस्रायलच्या उत्तरी भागात हल्ला करीत होते. बराच काळ सिरिया आणि उत्तरी राज्य एकमेकांशी लढत राहिले, परंतु शेवटी ते उत्तर आणि पूर्वेकडून अश्शूर्यांकडून त्यांना जी भीती होती त्यामुळे संघटित झाले. तरीसुद्धा अश्शूर्यांनी सिरिया व इस्रायल या दोहोंना कब्जात घेतले. जेव्हा अश्शूरी एखाद्या राष्ट्राला आम्ही जिंकू अशी अपेक्षा बाळगून त्या राज्यात प्रवेश करीत तेव्हा अचानक त्या शहरावर हल्ला करीत, स्त्रियांना बंदी करीत, पुरुष व लेकरांची कत्तल करीत. आम्हाला निश्चित माहिती नाही, परंतु असे मानणे योग्य आहे की अश्शूरी योनाच्या गावी गत हेफर ह्या ठिकाणी एकदा आले होते. ते कदाचित त्याच्या घरी सुद्धा आले असते व त्याच्या डोळ्यात देखत त्याच्या आईवडिलांची कत्तल होताना त्याने पाहिले असेल. त्याच्या बहिणींवर अत्याचार आणि बलात्कार होताना त्याने पाहिले असेल. आम्हाला कमीत कमी हे तर माहीत आहे की योनाने अश्शूरांचा तिरस्कार केला व त्यांचा बचाव व्हावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून तो उलट दिशेने जातो. तो देवाचा संदेश त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार नव्हता. त्याची मुळीच इच्छा नव्हती की असा संदेश निनवेच्या लोकांपर्यंत त्याने पोहोचवावा. श्रोत्यांनो, पुढची काही कारणे आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी मी आपणाला सांगू इच्छिते की आमची सुद्धा योनाप्रमाणे प्रवृत्ती असते. ज्या लोकांचा आम्ही तिरस्कार करतो किंवा ज्यांचा आम्ही द्वेष करतो त्यांच्यापर्यंत येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचे शुभवर्तमान घेऊन जाणे आम्हाला आवडत नाही. अशा लोकांशी आम्ही बोलणे पसंत करीत नाही, त्यांच्याशी आम्ही संबंध ठेवत नाही. परंतु श्रोत्यांनो, पुष्कळदा परमेश्वर अशी जबाबदारी आमच्यावर सोपवतो की अशा लोकांपर्यंत जाऊन आम्ही येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवावे. होऊ शकतं की आज आपल्या मनात काही लोकांविषयी द्वेष आहे आणि आपणाला वाटतं की हे लोक नाश झाले तर फार बरे होईल. परंतु लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीसाठी मरण पावला. त्याने प्रत्येकाकरिता आपले पवित्र रक्त सांडवले. त्याने एखाद्या जातीसाठी नाही किंवा एखाद्या विशिष्ट राष्ट्राच्या लोकांसाठी नाही, तर संपूर्ण जगातील लोकांकरिता आपला प्राण दिला. परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचनात सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने संपूर्ण जगावर प्रीती केली आणि संपूर्ण जगासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला बलिदान केले. आज आपण कोणत्याही ठिकाणी राहणारे असा, तारणाचा शुभ संदेश आपणाकरिता आहे, तारण आपणाकरिता आहे. लक्षात ठेवा श्रोतांनो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपले परमेश्वराशी नाते स्थापित होऊ शकते, दुसरा कुठलाच मार्ग नाही. म्हणून तुमचे जे स्वतःचे प्रयत्न आहेत ते थांबवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याला आपल्या सर्व पापांची कबुली द्या, पश्चाताप करा आणि आजच ह्या क्षणी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकार करा. तो तुमची वाट पाहत आहे, त्याकरिता धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुमचे हृदय परिवर्तन करू इच्छित आहे आणि जेव्हा हृदय परिवर्तन होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये त्या सर्व चांगल्या गोष्टी येतील ज्या परमेश्वराने सांगितलेल्या आहेत. परमेश्वराचं पवित्र वचन वाचा आणि त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये लागू करा. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.